mem swatta wiyaktik. हे लहानपणापासून भेटलं ते सुख नाहीये, कष्ट करतोय मी पैशांची भूक नाहीये, झाला गरिबी जन्म यात माझी काही चूक नाहीये, कर दोडा लावत होतो पॅन्टीला हुक नाहीये, पेटलोय मी आतून समोर दिसतंय ते खरं माझं रूप नाहीये, चालू झालोय डायरेक्ट आणि ह्या गाण्याला हुक नाहीये. हा हे 365 दिवस असतो ट्रेंडिंगला, मी नुसते आई जवतो स्टार्टिंग ते एंडिंगला, आता एका मागे एक नुसते देणार हिट, मजबूत स्टॉक ठेवलाय अजून मी पेंडिंगला, ह्यांचे गाणे ऐकून आता व्हायलंय बोर, अरे लिरिक्स काय चोरतो तू माइंड चोर, वे सोबत नॉन व्हेज वर पण धरलाय जोर, तुझा बाप आहे मी नाव माझं हातावर को, हे पहिल्यापासून इंटरेस्ट नाहीये बीप मधी, माझी विचार दृष्टी आता चालली फुल डीप मधी, जायचंय मला वरती कष्टाच्या लिप मधी, कमवायचाय पैसा आता चिप मधी, पण काही खजवे लोक बसलेत माझ्यावरती टपून, समोर दम नाही ह्यांच्यात म्हणून काड करतात लपून, जे माझ्यासाठी करतात मी त्यांना ठेवतो जपून, कारण नसताना बोलणं कुणाचं घेत नाही मी खपून, माझ्या माग लागलेत हे हात पाय धुवून, काका माहित मी गेलतो आईच्या बहिणीला घेऊन, ते पण घेऊन आता गप नाही बसणार, मी छाटणार रात कुणाच्या धाकात भिवून, मी आई जवतो शुद्धी ते लिहित्यात पिऊन, एका जागेवर चार पाच मी देतो ठेवून, आता भूक लागली थोडासा येतो जीवन, चल तरी कधी खसलो नाही मी, गाणे लिहित गेलो कधी गप बसलो नाही मी, कुठल्या तुर्रम खानला कधी टसलो नाही मी, आजव्या खाजव्यांच्या मैफिलीत बसलो नाही मी, कष्ट करतोय मी धड पडतोय मी, कधी दम लागतो रस्त्यामध्ये पडतोय मी, तरी उठून मी चालायची ताकद ठेवतो, चांगल्या लोकांना ताटत मी घेऊन जेवतो, हा ट्रॅक बघ मी टेक पण बीच नाहीये, फक्त मनाने मी पैशानी रिच नाहीये, मी गाण्यात जरी वल्गर बोलत असलो तरी खरं सांगतो मनाने मी निश नाहीये, माझी इंडस्ट्री लाईन फक्त हीच नाहीये, स्वतःला बघितलंय आरशात आत मीच नाहीये, पहिल्या सारखा राहिलो आता मीच नाहीये, मनातून निघतंय ते बोलतोय हसतीच नाहीये, या स्वार्थी दुनियामध्ये खुद मरतोय श्वास माझा, विचार मनामधून करायला लागला नाश माझा, मी मरतोय का जगतोय समोर येतोय भास माझा, वाईट वेळेत निघून गेला राव खास माझा, हे माझा प्रत्येक फोन टाकलाय आता ट्रॅकिंगला, बारका एक भाऊ बास आहे मला बॅकिंगला, अरे तू खंबीर आहे सगळ्यांना एकटा बास, माझ्या अपोजिट चढायला लागला यायलाय वास, आता दोनच कट्टर फक्त ठेवलेत खास, बाकी फाटल आडव्यात त्यांचा सत्यानाश, बाकी वस्तीतले पोर असतात सपोर्टला, ते फक्त डोळ्यांनीच ठसवतात आपोसला, हे आता मजबूत विषय लागलाय वाढायला, हे मला लावू नको हिस्ट्री तू काढायला, अरे मी फॅमिली मुळे जरा शांत बसलोय, गाडी दम ठेवतो चांगल्याची पण फाडायला.